गुड मॉर्निंग सर, अभिषेक बोलतो. हा सर, काल आपण भेटलो होतो ब्रॉडवे साईट वर. बर बर, मग तुम्ही ओके बर. तसं कारण ते अर्ज उद्या ते सगळं डेव्हलप झाल्यानंतर तिथून निघणार असेल ते भविष्या काळात, पण आता तरी मेजर असे हे नाही म्हणजे इश्यू नाही, कारण तिथे परत लोकेशन ते प्रिफर्ड आहे. पण अजून तुम्ही फ्लॅट नाही बघितलं ना अजून, कारण त्यावेळेस तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये बघितलं असेल कदाचित, त्यामुळे तसं झालं असेल. ओके, ब्रॉडवे चा मग बघा मग काल आपण जे बघितलं तिथे तुम्हाला. आणि आपण अर्जुन बद्दल बोललो होतो म्हणजे तुम्ही म्हणता की थोडस लांब वाटतं तुम्हाला राईट, सात आणि क्रिस्टल टॉवरच आपण बोललो होतो तुमच्या कंपनीच्या बरोबर बॅक साईड नाही का लिंक रोड वरती व्हेरिकास्टर बरोबर बॅक साईड ने, तर त्याचा मग एकदा विचार करतो. हा एक आपण एक स्वतःच कोट करतोय पण आपण बघूया त्याच्यामध्ये काय बेस्ट होऊ शकेल असं. कारण त्याचं पोझिशन एक वर्ष भरात होत आहे काम झालंय ऑलमोस्ट, मला वाटतं एकदा फक्त विचार करून बघा त्याचा, अदरवाईज थोडस बजेट नसतं तुम्हाला थोडस वर त्याला तर मलाही थोडस ऑफिस मध्ये विचारून आमच्या मॅनेजमेंटशी बोलून काही बघू ना आपण ट्राय करूया मॅक्झिमम कुठे करण्याचा प्रयत्न करतो. मी तुम्ही फक्त वाटतं तो व्हिजिट करा कधी म्हणजे आज उद्या तुम्हाला ज्यावेळी वेळ असेल त्यावेळेस डिस्कस ऑन दॅट. ओके बर, चल मी चेक करतो आणि मी परत एकदा बघतो काय बेस्ट होऊ शकतं क्रिस्टल साठी. ओके म्हणजे बघितलं सर राईट. बर, मी जरा क्रिस्टलचं विचारून घेतो काय करू शकतो आपण आणि मग मी